ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್. 24 ಸಾಸಾಂಮಧ್ಯೆ ಸಮೋರ ಆಲೆ 70,652 नवे कोरोना रुग्ण, 977 रुग्णांचा मृत्यू. देशामध्ये सध्या कोरोनाची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. आज पुन्हा एकदा नव्या रेकॉर्डसह 70,000 जवळपास नवे रुग्ण समोर आले आहेत, ज्यानंतर एकूण संख्या 28,00,000 अधिक झाली आहे. जर मरणाऱ्यांचा विचार केला तर एका दिवसामध्ये 977 लोकांचा मृत्यू झालाय. गेल्या 24 तासामध्ये 69,652 नवे कोरोना रुग्ण समोर आल्यानंतर एकूण रुग्णसंख्या 28,36,926 पर्यंत पोहोचली आहे, ज्यापैकी 20,96,665 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत आणि हॉस्पिटलमधून आपल्या घरीही गेले आहेत. सध्या 686,395 इतके ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्या 53,886 वर पोहोचली आहे. एकूण टेस्टिंगचा विचार करता दिल्लीमध्ये 3 करोडपेक्षा अधिक टेस्ट करण्यात आले आहेत. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या आकड्यांनुसार 19 ऑगस्ट पर्यंत प्रदेशात 3,26,61,252 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 9,18,470 नमुन्यांची कालच तपासणी करण्यात आली आहे.